Namo Buddhaya, Jai Bhim. So I've asked Yasho Sagar to translate for me rather than Amitai's because he's used to some of these ideas. But Amitai won't get off so lightly next time. Because he'll know the ideas then. So welcome to our two Aranga buddies. Aranga goodies. I hope you had good night's sleep on the train.
Bus.
Okay, we won't expect quite so much from you today. Tomorrow we will. 90% today, 100% tomorrow. So as I said last night, this is a meeting of people who we think are effective Kalyanamitras. Because we want to have a closer connection with you and work more closely with you. As I said last night, we're taking the initiative, the public preceptors are taking the initiative, but we hope that the initiative will also come from you.
आणि जसं मी काल सांगितलं की उपाध्याय हा एक प्रकारचा पुढाकार घेत आहेत आणि तुमच्याकडून सुद्धा तशाच प्रकारचा पुढाकार येईल अशी आशा आहे.
My impression is that senior order members in India need a lot more Dhamma input.
आणि मला स्वतःला असं वाटतं की भारतीय जे ज्येष्ठ धम्मचारी आहेत त्यांना अधिकाधिक धम्म मिळणं आवश्यक आहे.
We did have for some time what we called the Ekachittakula.
आणि ज्याला आम्ही एक चित्त कुल म्हणायचो तशा स्वरूपाची काही व्यवस्था काही दिवसापर्यंत होती.
And a few of you here were in that gathering.
आणि तुमच्यापैकी काही लोक त्या तशा प्रकारच्या त्या मीटिंग मध्ये होते.
We stopped it for particular reasons to we wanted to adjust things in certain ways.
आणि त्याला थांबवण्याचं एक विशिष्ट कारण होतं, काही विशिष्ट गोष्टी सोबत मिळवून घेण्यासाठी ती बाब आपल्याला थांबवावी लागली.
Actually I think it was a mistake in retrospect.
आणि खरं तर मला स्वतःला आता असं वाटतं की तशा प्रकारे त्याला थांबवणं एक प्रकारची चूक होती.
But the idea of that meeting was exactly what we're thinking with these series of meetings.
खरं तर त्या मीटिंगची सुद्धा कल्पना ह्याच ज्या मीटिंगची जी कल्पना आहे त्याच्यासारखीच होती.
We're going to focus on Dhamma practice and study.
आपण सर्वजण जे आहेत आपला जो धम्म सराव आहे त्याच्यावर आणि धम्म अभ्यासावर भर देणार आहोत.
Something may come from that later, we don't know.
कदाचित त्याच्यातून काही आणखीन बाहेर पडू शकतं आपल्याला माहित नाही.
But surely every one of us needs more Dhamma.
आणि निश्चितच याची म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या प्रत्येकालाच धम्माची गरज आहे.
And for me and for my colleagues in the Kula, this has become much sharper because of Bhante's health.
आणि आमच्या कुलामधल्या मला आणि माझे जे सहकारी आहेत त्यांना असं वाटलं, विशेषतः भंतेंच्या तब्येतीकडे बघताना ही गोष्ट अधिक प्रकर्षाने आम्हाला जाणवली.
You know that at the end of February he moved from Majimaloka to the new center Adishtana.
आणि तुम्हाला हे माहिती आहे की फेब्रुवारीच्या अंतिमतः भंते मध्यम लोक वरून अधिष्ठानाला त्यांचं जे नवीन केंद्र आहे तिथे ते शिफ्ट झालेले आहे.
And it seemed as if that was a very big strain for him.
आणि असं दिसतंय की एक प्रकारे त्याचा त्यांच्यावर फार मोठा ताण आलेला आहे.
He'd been living at Majimaloka since 1995.
1995 पासून ते मध्यम लोक मध्ये राहत होते.
So nearly 18 years he'd just been in that one room, in that one flat.
आणि त्या एकाच फ्लॅट मध्ये एकाच खोली मध्ये ते 18 वर्ष राहिले.
And it's very well known that for very old people moving is really difficult.
आणि हे आपल्याला म्हणजे सर्वश्रुत आहेच की वयस्कर लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणं किती कठीण जातं.
Even somebody as brilliant as Bhante, as developed as Bhante, he still got a body.
आणि भंतेंसारखा विकसित व्यक्ती जरी असला तरी देखील शरीर असल्यामुळे त्यांना ही समस्या आहे.
He still got a brain.
अजूनही त्यांना मेंदू आहे.
And in old people the brain doesn't work as quickly as is in younger people.
आणि जसं तरुण लोकांचा मेंदू तत्काळ काम करतो तसा वयस्कर लोकांचा तेवढा तत्काळ काम करत नाही.
It's not as adaptable.
आणि तो सहज जुळून घेऊ शकत नाही.
So yes, we knew that it was going to be a big strain for Bhante.
आणि आम्हाला हे माहित होतं की निश्चितच ही गोष्ट बनण्यासाठी खूप मोठी असणार आहे, तणावयुक्त असणार
आहे. And we said to him, if you don't want to go, we'll just stay where we are.
आणि आम्ही त्यांना हे पण म्हणत होतो की जर तुम्हाला जायची इच्छा नसेल तर आपण जिथे आहोत तिथेच राहू.
He said that he didn't like the idea of moving, but he thought it was the best thing to do.
आणि ते म्हणत राहिले की अशा प्रकारे इथून हलणं तेवढी चांगली कल्पना नाही, परंतु इथून हलणं चांगलं होईल.
He knew that this new place would be a much better focus for the whole order and movement.
आणि त्यांना निश्चित वाटत होतं की हे नवीन जे ठिकाण आहे आपल्या संघासाठी चळवळीसाठी एक केंद्रभूत असं ठिकाण असणार आहे, सगळ्यांचं लक्ष लागेल असं ठिकाण असणार.
So there's no doubt Bhante sacrificed himself for the movement.
आणि आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये संदेह नाही की भंतेंनी चळवळीसाठी स्वतः त्याग केला.
And so for a month or more before he moved, he couldn't sleep properly.
खरं तर जेव्हा ते तिथून तिकडे हलत होते त्याच्या एक महिना अगोदर ते व्यवस्थित झोपू शकत नव्हते.
He said he couldn't think why. It just couldn't sleep.
आणि त्यांना हे कळत नव्हतं की का ते झोपू शकत नाही, केवळ ते झोपू शकत नव्हते.
And then when he got to Adhisthana for another 2 months, he really couldn't sleep very well.
आणि अधिष्ठानला गेल्यानंतर सुद्धा पुढचे 2 महिने जे आहेत ते खरंच चांगल्या तऱ्हेने झोपू शकले नाही.
His doctors in Birmingham, where Majimaloka was, gave him some sleeping tablets.
तर मध्यम लोक मध्ये जे बर्मिंगहम मध्ये आहे तिथल्या डॉक्टरनी त्यांना काही झोपेच्या गोळ्या दिलेल्या होत्या.
Those tablets had the opposite effect.
खरं तर त्या गोळ्यांचा उलटा परिणाम झाला.
If you put bad petrol in a big tractor, it doesn't matter.
जेव्हा मोठा ट्रॅक्टर असतं आणि त्याच्यामध्ये खराब जर पेट्रोल तुम्ही टाकलं तर तेवढा काही फरक पडत नाही.
But if you put bad petrol in a racing car, it's not good.
परंतु धावणाऱ्या कार मध्ये जर तुम्ही खराब पेट्रोल टाकलं तर अजिबात चांगलं असत नाही.
So Bhante's engine is very, very finely tuned.
भंतेंचं जे इंजिन आहे ते फारच असं म्हणूया की फार चांगल्या तऱ्हेचं इंजिन आहे असं म्हणू शकतो.
Advaya Chitta, who's a psychologist, an order member who's a psychologist, said it's now well known that people who meditate respond differently to these psychological drugs.
आणि आपले एक धर्मचारी आहेत जे मानसशास्त्रज्ञ आहेत अडवय चित्त, त्यांनी सांगितलं की जे लोक ध्यान करतात ते सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या मानसिक आजारावर देण्यात येणारे जी औषधं असतात त्याचा त्यांच्यावर होणारा परिणाम इतरांपेक्षा वेगळा असतो.
So Bhante found that he couldn't sleep even more.
भंतेंना मग त्यावेळेस लक्षात आलं की त्या गोळ्यांमुळे ते अधिकच झोपू शकत नाही.
And he was getting the symptoms of anxiety, racing heart, and so on.
आणि एक प्रकारे मग त्यांच्या लक्षात आलं की काही अशी लक्षणं त्यांना दिसू लागली ज्याच्यामध्ये चिंतेची काही लक्षणं दिसू लागली, त्यांचं हृदय जे आहे ते अधिक जलद गतीने चालू लागलं.
He said there was nothing to be anxious about.
आणि त्यांनी विचार केला की चिंता करण्यासारखं तर काहीच नाही.
So it seems to be the result of the effect of the drug.
आणि त्याच्यातून लक्षात आलं की कदाचित त्या गोळ्यांचाच तो परिणाम असेल.
I must say this has made me think quite a bit about the niyamas.
आणि मग ह्याच्यातून माझ्या लक्षात जे नियम आहेत आपले त्याच्याबद्दल अधिक आलं.
पर्टिक्युलरली अबाउट द मनो नियम.
आणि विशेषतः मनोनियमाबद्दल.
देयर्स थिंग्स अबाउट अस दॅट आर नॉट कार्मिक.
तर अशा काही आपल्या संदर्भात काही गोष्टी अशा आहेत की ज्या कार्मिक नाही आहेत.
इफ यू टेक सर्टन ड्रग्स युअर माइंड डज सर्टन थिंग्स.
तर तुम्ही विशिष्ट प्रकारची औषधं घेतली तर तुमचं मन विशिष्ट प्रकारच्या काही कृती करतं.
अँड इट्स नॉट डायरेक्टली कार्मिक.
आणि त्या कृती ज्या आहेत त्या कर्माशी संबंधित असतात असं नाही.
इफ यू आर इव्हन इफ यू आर व्हेरी हायली डेव्हलप्ड पर्सन युअर ब्रेन बिगिन्स टू डिटेरिओरेट.
आणि किती जरी विकसित तुम्ही व्यक्ती असलात तरी देखील तुमचा जो मेंदू आहे एक प्रकारे तो हळूहळू कमकुवत व्हायला सुरुवात होतो.
सो दॅट्स द रिझल्ट ऑफ द लोअर नियमस नॉट ऑफ कर्म नियम.
तर निश्चितच हे जे आपले असं म्हणूया की कमी दर्जाचे नियम आहेत त्याचा हा परिणाम आहे, हा काही कर्माचा परिणाम नाहीये.
Anyway, Bhante couldn't sleep. These very unpleasant symptoms.
भंते झोपू शकत नव्हते आणि काही जी लक्षणं होती ती तेवढी सुखद नव्हती.
And the sleeping tablet that they'd been giving him is physically addictive.
आणि ती झोपेच्या गोळ्या जे देत होते त्यांनी एक प्रकारे शारीरिक सवय लागण्याची शक्यता होती अशा त्या गोळ्या होत्या.
यू सी इट्स नॉट ओनली इन इंडिया दॅट यू हॅव बॅड डॉक्टर्स.
तर आता केवळ भारतातच जरा वाईट डॉक्टर आहेत असं नाहीये.
So he couldn't just stop those tablets.
Mm-hmm.
I went to see him when I got back from India in March after the convention.
And he
said he really wanted to see me, but he just didn't have any energy to see me.
I
went back about 6 weeks later and he had been slowly reducing the tablets and was getting a little better.
And he said he
could see me for 10 minutes.
आणि त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की मला ते केवळ 10 मिनिटं भेटू शकतात.
I went in to see him and I thought I'm not going to stay here. I'm just going to say hello and go.
आणि जेव्हा मी त्या 10 मिनिटांसाठी मी त्यांना भेटायला गेलो जसं आतमध्ये गेलो माझ्या लक्षात आलं की मी इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. मी केवळ त्यांना हॅलो म्हणेल आणि निघून जाईल.
He looked terrible.
फारच भयंकर दिसत होते.
Just completely exhausted, really grey.
खूप थकलेले दिसत होते. अगदी ज्याला काय म्हणूया अशक्त दिसत होते.
And yes, as if he was suffering.
एक प्रकारे वेदनेत होते ते.
So I just said to him, look, Bhante, I just wanted to see you and wish you well. And now I'm going.
आणि मी केवळ भंतेना एवढंच म्हणालो की मी मला तुम्हाला फक्त बघायचं होतं, भेटायचं होतं आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या, मी आता चाललो.
He just said, well, this is how I am now.
आणि मग भंते म्हटले की आता मी असा आहे.
Even though he looked so bad, Bhante was still there.
आणि जरी ते असे दिसत असले तरी भंते तिथे होते.
There was still that very, very strong, mindful intelligence.
आणि अतिशय मजबूत असं जे अगदी तल्लक अशी जी स्मृती आहे तिच्या सहित होते.
And he just said a few words about Dhammachari Paramartha, who's been looking after him mainly.
आणि परमार्थ जे त्यांची काळजी घेत आहेत त्या धर्मचारी बद्दल त्यांनी काही शब्द म्हटले.
He said, if anybody is a saint, it's Paramartha.
Anybody
is a saint.
Saint, ha. तर मग जर कोणी संत असेल तर परमार्थ ते संत आहे.
And I must say, Paramartha has been extraordinary with Bhante.
आणि खरं असं मला सांगावंसंच वाटतं की भंतेंची काळजी घेण्यात ते फारच अद्वितीय आहे परमार्थ.
So I just left him.
आणि मग मी सोडून त्यांना निघून आलो.
I went again just before I came to India at the beginning of June.
आणि इथे भारतात येण्या अगोदर जूनच्या सुरुवातीला मी त्यांना जाऊन भेटलो.
I always like to go straight from the airport to see Bhante and go to see Bhante and then go straight to the airport.
मला नेहमीच भंतेंना भेटून एअरपोर्ट वर यायला आवडतं आणि इथून जाताना म्हणजे एअरपोर्ट वरून भंतेंना भेटून घरी जायला आवडतं.
But I spent longer with him. I spent about half an hour.
मी यावेळेस त्यांच्यासोबत अर्धा तास घालवला.
I said to Bhante, you know, I've just come to see you.
मी भंतेंना म्हणालो की मी केवळ भेटायला तुम्हाला आलेलो आहे.
When you've had enough of me, just throw me out.
आणि त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की माझं जर जास्तीच झालं तर मला तुम्ही ढकलो काढून टाका.
So we spoke for a while.
मी थोडा वेळ बोललो.
And of course he sent his blessings and to everybody here.
आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळ्यांसाठी त्यांचा आशीर्वाद पाठवला.
And then he said, okay, now I'm throwing you out.
त्यावेळेस ते मला म्हणाले की आता मी तुला काढून देतोय.
But yes, I don't want to trouble him. I don't want to bother him.
मी खरं तर त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हतो कुठल्याही प्रकारे त्रास देऊ इच्छित
नव्हतो. Even though we're very old friends and work very closely together, still it's a strain seeing somebody you don't see very often.
तर जरी आम्ही एकमेकांचे मित्र असलो तरी अशा प्रकारे जी गोष्ट सातत्याने तुम्ही बघत नाही अशी गोष्ट पाहणं कठीण आहे.
So I've heard from Mahamati and from Paramartha since then.
त्याच्यानंतर परमार्थ आणि महामतींकडून मी त्यांच्याबद्दल ऐकलं.
And they say that Bhante is very gradually improving.
आणि त्यांनी सांगितलं की आता हळूहळू भंते जे आहेत ते अधिक सुधारत आहेत.
Apparently he sleeps quite a lot.
आता अधिक ते झोपत आहेत.
But apparently he doesn't think he sleeps a lot.
परंतु त्याच्या लक्षात येत नाही की ते अधिक झोपत आहेत म्हणून.
So presumably he feels still quite tired. I imagine he's got a lot of catching up to do.
असं दिसतंय की त्यांना खूप म्हणजे ते थकतायत आणि आराम करतायत आणि खूप साऱ्या गोष्टी अजून त्यांना काय म्हणता येईल त्याला कॅचिंग अपला काय म्हणताय नाही हा करायचे आहेत असं म्हणून म्हणूया आपण.
सो येस ही इज गेटिंग बेटर.
अधिक चांगले होत आहेत ते.
बट ही विल बी 87 इन 88 इन जस्ट 3 weeks टाइम.
तर तीन पुढच्या तीन आठवड्यात बनते 88 वर्षाचे होतील.
दॅट्स क्वाइट अ गुड एज.
खूप चांगलं असं वय आहे ते.
सो वेल ब्रदर्स वी नीड टू रेकग्नाइज दॅट वेल sometime in the next year, 2 years, 3 years, Bantu will not be with us, very likely.
बंधूंनो आपल्याला हे लक्षात घेतलंच पाहिजे की पुढच्या 1-2-3 वर्षात कदाचित बंते आपल्यासोबत नसतील.
I think we'll probably see less and less of him.
कदाचित अधिक अधिक कमी आपण त्यांना पाहायला सुरुवात करू आता.
He's seeing a very few people.
सध्या ते फारच कमी लोकांना भेटतात.
He saw
Prajnaditya, yes, you are right.
Prajnaditya from Pimpri. Very briefly.
Prajnaditya je ahe dhamachari Pimpri che tyanna te thodkyatas bhetle ata.
He saw Maitrivir Nagarjun.
Maitrivir Nagarjunanna bhetle te.
So he's very much, you know, he went out of his way to see Prajnaditya. He wouldn't usually do that.
Kharat Prajnaditya bhetnyasathi ek prakare tyanni tasdi ghetli tyanna bhetayachi kharat asa te karnar nahi.
But yeah, we don't have him for so long, and we've got less and less of him even when we got him. Mahamati said to me that he doesn't want to know anything about anything going on, any issues or anything like that.
आणि महामतीने मला सांगितलं की भंते कुठल्याही प्रकारचे जे मुद्दे आता चालू आहेत त्याच्याविषयी ऐकू इच्छित नाही, त्याच्याविषयी बोलू इच्छित नाही.
My own feeling is, well, I love Bhante.
माझी स्वतःची भावना अशी आहे की मी भंतेंवर प्रेम करतो.
आय स्टिल वॉन्ट टू हॅव द ऑपॉर्च्युनिटी ऑफ सीइंग हिम.
आणि मला अजून पण असताना वाटतं की त्यांना भेटावं.
बट इफ ही वॉन्ट्स टू गो गो.
परंतु जर त्यांना जायचं असेल तर त्यांना जाऊ द्या.
ही इज डन हिज जॉब.
त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं
आहे. देयर इज नथिंग एल्स ही कॅन डू.
आता याच्या पलीकडे अधिक जास्त काही करू शकत
नाही. अँड इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ अस ग्रोइंग अ लिटल बिट अँड टेकिंग दॅट ऑन.
आणि फक्त प्रश्न असायचा की आपण थोडंसं अधिक विकसित झालं पाहिजे आणि ती जबाबदारी घेतली पाहिजे.
And it's very interesting, since Bhante has sort of gone into the background in the last few months, it hasn't made any difference.
खरं तर ही फार रोचक अशी गोष्ट आहे की हळूहळू बनते थोडेसे पार्श्वभूमीमध्ये जात आहेत काही मागच्या काही दिवसापासून, पण त्या गोष्टीचा खूप असा परिणाम झालेला नाहीये.
He's really skillfully gradually handed the weight on.
अगदी कौशल्याने अगदी हळूवारपणे त्यांनी त्यांचं जे वजन आहे लोकांवर सोपवायला सुरुवात केली.
आय थिंक द क्रिएशन ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल दॅट वॉज अ बिग थिंग फॉर बंते.
आणि भंतेंसाठी आंतरराष्ट्रीय काउन्सिलची निर्मिती होणं फारच मोठी गोष्ट होती.
ही टोल्ड मी दॅट ही फेल्ट अ ग्रेट सेन्स ऑफ रिलीफ.
आणि त्यांनी मला सांगितलं की एक प्रकारे त्यांना फार मुक्त झाल्यासारखं वाटलं त्याच्यातून.
आणि आय थिंक ही जस्ट सेड ही वॉज आस्क्ड ऍट द एंड ऑफ द फर्स्ट मीटिंग आर्य केटी वॉज देअर अमृतदीप वॉज देअर ही वॉज आस्क्ड हॅव यू गॉट एनी मेसेज फॉर अस.
आणि त्या मीटिंग नंतर ह्या लोकांनी त्यांना विचारलं की आमच्यासाठी काही संदेश आहे का अमृतदीप आणि आर्य केटी.
What did he say? I know it was something like, carry on, all the best, Namo Bodhaya, Jai Bhim, everything.
Yeah? I can relax back, he said. Actually.
I can relax back.
He's like a gardener and he can see the beehive.
Oh, yeah.
Yes. Can watch it. म्हणजे भंते त्यावेळेस असे म्हणाले की आता मला एवढं चांगलं वाटतंय की एका गार्डनर सारखा मी ह्या गार्डन मध्ये खुर्ची टाकून बसेल आणि पोळं विणणारे ज्या मधमाशा असतात त्या मधमाशांना पोळं विळताना पाहून जसा आनंद घेईल तसा मी आनंद घेईल असं भंतेंचं वाटतं.
सो वी रिअली गॉट एव्हरीथिंग भंते हॅज गॉट टू गिव्ह अस.
आणि भंतेंना जे आपल्याला द्यायचं होतं ते सगळं आपल्याला मिळालेलं.
वी जस्ट गॉट टू ब्रिंग इट मोर टू लाईफ अँड मेक इट वर्क बेटर.
तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला पुन्हा जीवनामध्ये अधिक चांगल्या तऱ्हेने आणायचं आहे आणि अधिक चांगल्या तऱ्हेने काम करायचं आहे.
I'm going to talk a bit more about this at the Three Strands meeting, but Bhante has recently said he's got four lineages.
तर ह्या गोष्टीविषयी मी अधिक आपल्या थ्री स्टँडच्या मीटिंगमध्ये बोलणार आहे, परंतु नुकतंच भंतेंनी सांगितलं की माझे चार वारसा आहेत.
He's got a lineage of teachings.
Pahila varsa tyancha ahe tyancha shikavnicha varsa.
He's got a lineage of practices.
Tyachyanantar tyancha saravacha varsa.
He's got a lineage of responsibility.
त्यांच्या जबाबदारीचा वारसा.
And he's got a lineage of inspiration.
आणि त्यांच्या प्रेरणेचा वारसा.
And although in a way everybody is part of each of those lineages, some people carry more weight in one area than another.
तर आपण प्रत्येक जणच ह्या चारही वारशाचे घटक आहोत, परंतु काही लोक ह्या वारशामधल्या काही विशिष्ट जबाबदाऱ्या इतरांपेक्षा अधिक घेत आहेत.
And we need to be aware of what he's handed on to us.
आणि याबद्दल सुद्धा आपल्याला जागृत राहिलं पाहिजे की त्यांनी आपल्यावर काय सोपवलेलं आहे.
यु नो दिस आयडिया ऑफ लिनिएज.
तर ह्या वारशाची कल्पना तुम्हाला माहिती आहे
इट्स पर्टिक्युलरली यूज्ड इन द टिबेटन अँड द चायनीज ट्रेडिशन्स
खरं तर विशेषतः तिबेटन आणि चायनीज परंपरेमध्ये अशा प्रकारचा वारसा येण्याच्या ह्या गोष्टीला महत्व आहे
आय सपोज इट्स अ बिट लाईक दोज म्युझिकल गराना
जसं संगीताचा घराणा असतो तशासारखी ही गोष्ट आहे
यु नो पंडित somebody or other hands on his musical knowledge to उस्ताद somebody or other
तर एक जो उस्ताद आहे तो दुसऱ्या उस्तादाला त्याच्या संगीताचं जे काही ज्ञान आहे ते देऊन टाकत असतो
one of the wonderful things about those gharanas is that they're Muslim and Hindu indifferently
तर मुस्लिम आणि हिंदू घराण्याच्या बाबतीत हे असतं की त्यांचे घराणे वेगवेगळे असे चालतात
एनिवे दिस आयडिया ऑफ लिनिएज वॉज यूज्ड इन द तिबेटन ट्रेडिशन बट कमिंग ओरिजिनली फ्रॉम इंडिया
खरं तर जरी तिबेटन परंपरेमध्ये अशा प्रकारच्या वारसाची ही गोष्ट सांगण्यात आलेली असली तरी ती मूळतः भारतातून आलेली आहे
अँड इट सीम्स टू हॅव कम फ्रॉम द आयडिया ऑफ किंगशिप
आणि ही जी परंपरा आहे किंवा कल्पना जी आहे ती राजेशाहीपासून किंवा राजा बनण्याच्या त्या संकल्पनेशी संबंधित
आहे द किंग हॅन्ड्स द क्राउन टू हिज क्राउन प्रिन्स
तर तो राजा जो आहे त्याचा जो मुकुट आहे तो एक प्रकारे त्याच्या युवराजाला देत असतो
अँड देन ही हॅन्ड्स इट टू हिज सन
आणि मग तो जो राजा आहे झालेला राजा तो त्याच्या मुलाला ते देत असतो
सो द आयडिया इज दॅट देयर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू हँड ऑन टू अदर्स
तर ह्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की जबाबदारी तुम्ही दुसऱ्यांना सोपवत असता
अँड दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज फॉर इन्स्टन्स फॉर लॉज
जसं की कायद्याच्या संदर्भात काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याच्या संदर्भात
सर्टन कस्टम्स अँड रिच्युअल्स
काही रूढी असतात त्याच्यामध्ये काही काय म्हणतात प्रथा असतात
for judging and so on
न्यायाच्या संदर्भात काही गोष्टी असू शकतात
so the same thing in the field of dhamma life
आणि हीच गोष्ट धम्म जीवनामधल्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे
a very great teacher like Urgyen Sangharakshita has these lineages
तर अगदी ज्येष्ठ गुरु ज्यांना आपण भंती संरक्षित म्हणतो त्यांना सुद्धा अशा प्रकारचा वारसा आहे
we are the crown princes
आणि आपण जे आहोत ते एक प्रकारे अशा प्रकारे मुकुट धारण करणारे युवराज आहोत
individually collectively we are the crown princes
व्यक्तिशः आणि सामूहिक रीत्या सुद्धा आपण मुकुट धारण करणारे युवराज आहोत
so we're really looking in India at ways in which more of Bhante's responsibilities can be handed on
आणि भारतामध्ये आपण अधिकाधिक भंतेंच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या अधिकाधिक लोकांपर्यंत कशा पोहोचू शकतील याचे मार्ग शोधत आहोत
Bhante sees the central responsibilities the responsibility for witnessing people's effective going for refuge in ordination
आणि भंते ज्याला अगदी मध्यवर्ती अशी जबाबदारी म्हणून समजतात आणि ती जबाबदारी आहे लोकांचे शरणगमन जे आहे त्या शरणगमनाला साक्ष देणं परिणामकारक शरणगमनाला साक्ष देणं
and that's why the public preceptors play such a key part in the whole architecture of the movement
आणि म्हणूनच आपल्या चळवळीचं जे काही पूर्ण वास्तुशास्त्र आहे त्याच्यामध्ये उपाध्यायांचा अतिशय महत्वाची भूमिका असते
doesn't mean they're better than everybody else but they have that responsibility
याचा अर्थ असा नाही की ते इतरांपेक्षा फार चांगले आहेत असं त्याचा अर्थ नाही परंतु त्यांच्याकडे ही महत्वाची जबाबदारी आहे
and they are responsible for sharing that responsibility with others
आणि त्याचबरोबर त्यांची ही जबाबदारी इतरांसोबत वाटून घेण्यासाठी सुद्धा ते जबाबदार आहेत
and especially sharing responsibility for conducting private ordinations
आणि विशेषतः व्यक्तिगत दीक्षा करण्याची जी जबाबदारी आहे ते विभागून घेण्यासाठी जबाबदार आहेत
and there are some other responsibilities that they are required to carry out
आणि आणखीन काही अशा जबाबदाऱ्या असतात की ज्या त्यांना निभावणं गरजेचं असतं
finally approving presidents for instance
jase ki jo president apan nemto adhyaksha apan nemto tyachi antim sahmati tyanna karaychi aste
and of course they do that working closely with the other strands
ani itar je strand ahet tyancha sobat javulun kaam karun te hi goshta karat astat
particularly through the international council and the national councils
visheshta je antarrashtriya council ahe ani national rashtriya je council ahe tyachya madhyamatun
so what we're really meeting for here is we the public preceptors want to share our responsibility
तर इथे आपण ह्या विशिष्ट गोष्टीसाठी भेटत आहोत की आम्ही उपाध्याय आमची जबाबदारी तुमच्याशी वाटून घेऊ इच्छितो.
वी नीड मोर पीपल टू डू प्रायव्हेट ऑर्डिनेशन्स.
आम्हाला अधिकाधिक व्यक्तिगत दीक्षा देणारे अधिकाधिक लोक पाहिजे.
I'll say more about that in a minute.
त्याच्याविषयी मी एका मिनिटात आणखीन जास्त बोलेल.
We need to get a presidential system going in India.
आपल्याला अध्यक्षीय जी पद्धत आहे ती सुद्धा भारतामध्ये चालू केली पाहिजे.
That's not all in our hands by any means, but we play a part.
ही गोष्ट निश्चितच कुठल्याही अर्थाने आमच्या हातात नाहीये, परंतु त्याच्यामध्ये काही ना काही सहभाग आम्ही दाखवत असतो.
And we need more public preceptors.
आणि निश्चितच अधिकाधिक उपाध्याय सुद्धा आपल्याला आवश्यक आहे.
There's a lot of weight on us at the moment and we feel it.
आमच्यावर खूप सारी जबाबदारी आहे आणि ती आम्हाला जाणवते आहे.
And the way we share it is by Kalyana Mitra.
आणि कोणत्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ही आम्ही वाटून घेऊ शकतो तर ती आहे कल्याण मित्रतेच्या माध्यमातून.
बाय एंटरिंग इन टू डीपर कम्युनिकेशन विथ आवर पीयर्स.
आणि जे आमचे बंधू आहेत त्यांच्यासोबत अधिकाधिक संपर्क स्थापित करून आम्ही ही गोष्ट करू शकतो.
अँड ऍज वी फील एबल टू शेअरिंग विथ देम दीज रिस्पॉन्सिबिलिटीज.
आणि जसजसं आम्हाला असं वाटायला सुरुवात होईल की यांच्यासोबत आम्ही ही जबाबदारी वाटून घेऊ शकतो तस तसं.
अँड इट्स टू साइडेड.
ही निश्चितच ही गोष्ट दोन्ही बाजूनी आहे.
वी नीड टू मेक एन एफर्ट, यू नीड टू मेक एन एफर्ट.
आम्हाला काही प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा काही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
वी आर नॉट परफेक्ट बट यू आर नॉट परफेक्ट.
आम्ही सुद्धा परिपूर्ण नाही आणि तुम्ही सुद्धा परिपूर्ण नाही.
बट वी आर गुड इनफ टू कम्युनिकेट विथ ईच अदर.
परंतु आपण एवढे चांगले आहोत की किमान एकमेकांशी संपर्क तरी करू शकतो.
एंड टू कम इनटू अ डीपर अंडरस्टँडिंग.
आणि एकमेकांसोबत अशा सखोल अशा एका समजेला येऊ शकतो.
अँड वी रिअली वॉन्ट टू मूव्ह दिस फॉरवर्ड अर्जंटली.
आणि अगदी तत्काळ ह्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे.
सो दॅट यू कुड से इज अ बॅकग्राऊंड पर्पस ऑफ दिस मीटिंग.
आणि असं म्हणू शकता की ह्या मीटिंगची ही एक पार्श्वभूमी आहे.
वी मस्टंट कीप इट टू मच इन आवर माइंड्स.
आता ह्या पार्श्वभूमीला खूप सारं आपल्या मनात ठेवायचं नाही आपल्याला.
अदरवाइज इट बिकम्स टू डू विथ गेटिंग समथिंग.
नाहीतर असं होऊन जाईल की काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण हे करतोय असं त्याचा अर्थ होऊन जाईल.
सम ऑफ यू मे बिकम प्रायव्हेट प्रीसेप्टर्स बिफोर अदर्स.
कदाचित तुमच्यापैकी काही लोक इतरांपेक्षा लवकर आचार्य बनतील.
दॅट डझंट मीन दॅट यू आर हायर अप द क्लास देन द अदर्स.
तर जर तुम्ही अशा प्रकारे लवकर आचार्य झालात तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही वरच्या दर्जाच्या वर्गामध्ये आहात आणि बाकीचे खाली.
टू सम एक्सटेंट दीज थिंग्स आर टू डू विथ चान्स.
काही अर्थाने ह्या गोष्टी संधीशी पण संबंधित असतात.
आय ऑलवेज फील इट्स चान्स दॅट आय एम अ पब्लिक प्रीसेप्टर. वाज वन ऑफ द फर्स्ट. आय वाज द फर्स्ट पब्लिक प्रीसेप्टर.
मला स्वतःलाच वाटतं की मी पहिला उपाध्याय होतो. खरं तर एक प्रकारे संधीच्या अर्थानेच ते मला मिळालेलं होतं.
आय कॅन थिंक ऑफ प्लेंटी ऑफ अदर पीपल हू कुड हॅव बीन इन्स्टेड ऑफ मी.
त्यावेळेस माझ्याशिवाय बाकीचे लोक सुद्धा त्या परिस्थितीत असू शकले असते. अशा कित्येक लोकांची मी नावं घेऊ शकतो.
बट या दॅट्स द वे इट टर्न्ड आउट.
परंतु त्यावेळेस ही गोष्ट अशी घडली.
सो लेट्स नॉट थिंक ऑफ इट इन टर्म्स ऑफ ओ ही इज गॉट दॅट प्रिव्हिलेज आय हॅव्हन्ट गॉट इट.
अशा प्रकारे विचार करू नका की त्याला तशा प्रकारची एक प्रकारची संधी मिळाली आणि मला मिळाली नाही.
इफ यू थिंक दॅट, इफ यू थिंक लाईक दॅट, देन प्लीज जस्ट से लुक आय एम नॉट रिअली वर्थी ऑफ दिस.
आणि जर अशा प्रकारचा विचार तुमच्या मनात येत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही सांगा की मी अजून हे बनण्याच्या लायकीचा नाहीये.
नो दॅट्स नॉट फेअर. वी विल ऑल थिंक लाईक दॅट बट लेट्स एडमिट इट एंड लीव इट बिहाइंड.
खरं तर असं म्हणणं पण तेवढंसं संयुक्तिक होणार नाही. आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं. खरं तर आपण आपल्या बाबतीतच ते स्वीकारलं पाहिजे आणि ह्या गोष्टीला आपण सोडून दिलं.
वी डोंट एक्सपेक्ट परफेक्शन.
खरं तर आपल्याला परिपूर्णतेची अपेक्षा नाही.
वी कांट एक्सपेक्ट परफेक्शन बिकॉज वी आर नॉट परफेक्ट.
तर आम्ही सुद्धा ह्या परिपूर्णतेची अपेक्षा करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा परिपूर्ण नाही.
बट वी कॅन एक्सपेक्ट ऑनेस्टी ऑफ इच अदर.
परंतु आपण एकमेकांपासून प्रामाणिकतेची अपेक्षा करू शकतो.
सो येस, इन द बॅकग्राऊंड ऑफ दिस मीटिंग इज बिगिनिंग टू फाइंड अमंग्स्ट वी आर मीटिंग इन डिफरंट ग्रुपिंग्स people who can fairly soon start to take on some of these responsibilities.
तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गटांमध्ये आपण ह्या लोकांना भेटत आहोत आणि ह्याची पार्श्वभूमी हीच आहे की लवकरात लवकरच आपण अशा प्रकारच्या जबाबदारी घेण्याकडे वाटचाल करू.
And that will mean for all of us quite a bit of work.
तर याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांनाच काही अधिक काम करावं लागणार आहे.
We'll all have to look deeply at ourselves and change ourselves.
आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःकडे अधिक बघितलं पाहिजे आणि स्वतःला बदलवलं पाहिजे.
Unfortunately, we can't just say to you, you've got a lot of work to do, because we also have a lot of work to do.
खरं तर आम्ही असं म्हणू शकत नाही दुर्दैवानं की तुम्हाला तुमच्यावर अधिक काम करायचंय, कारण आम्हाला पण आमच्यावर अधिक काम करायचं.
We need to enter into that sort of dynamic interaction with each other.
आणि अशा प्रकारच्या एका चैतन्यामध्ये अशा प्रकारच्या एका गतिशीलतेमध्ये आपल्याला यायचं आहे जिथे आपण एकमेकांसोबत काम करू शकू.
The order will go forward when the senior order members, the preceptors and presidents and others are able to speak honestly and openly but kindly to each other.
खरं तर संघ अशा प्रकारच्या अवस्थेला आला पाहिजे जिथे ज्येष्ठ धर्मचारी प्रेसिडेंट कल्याण मित्र प्रिसेप्टर्स एकमेकांसोबत अशा प्रकारच्या प्रामाणिकतेतून बोलू शकले पाहिजेत एकमेकांना आणि स्वीकारू शकले पाहिजे.
We too often get a very blunt speech but no kindness.
कधी कधी आपण फार स्पष्ट बोलतो परंतु त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची दया नसते दयाळूपणा नसतो.
Or public kindness and background
thickness.
Honest and dishonesty, yeah.
तर कधी कधी सार्वजनिक स्वरूपात आपण लोकांबरोबर फार प्रेमळ आणि दयाळू असतो आणि मात्र बाजूला मात्र फार अप्रामाणिक असतो.
But we need to come to a position where we can speak to each other openly but with kindness and with honesty about ourselves as well as each other.
खरं तर आपण अशा प्रकारे एकत्र आलं पाहिजे की जिथे आपण एकमेक स्वतःबद्दल आणि एकमेकांबद्दल खरंच खूप दयाळूपणे आणि प्रामाणिकपणे बोलू शकलो पाहिजे.
So yes, that's really what we're trying to achieve through this beyond what just simply developing ourselves as individuals and as a community.
खरं तर हीच गोष्ट आपण इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे आपण केवळ स्वतःवरच काम करणं नाही किंवा आपल्या समाजावरच काम करणं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन काय करण्याचा प्रयत्न करू.
Now the need for this has been sharpened by some recent things that Bhante said through papers that I've written.
तर नुकताच भंतेंनी माझ्या माध्यमातून ज्या गोष्टी बोललेल्या आहेत जे पेपर मी काढलेले आहेत त्याच्या माध्यमातून ही गोष्ट ह्या गोष्टीची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवली.
Really Bhante has redefined the relationship between a preceptor and the person they ordain.
आणि असं पण म्हणू शकतो आपण की एक प्रकारे आचार्य आहे आणि ते आचार्य ज्याला दीक्षा देतात त्या लोकांच्या संबंधाला भंतेंनी पुनर्व्याख्या केली.
Bhante, some of you will have seen that paper in English, Initiation into a New Life.
तर तुम्ही काही लोकांनी तो पेपर बघितलेला असेल ज्याचं नाव होतं की नवीन जीवनामध्ये प्रवेश.
I had discussions with Bhante. I wrote those up and developed it. And then showed it to Bhante and published it.
आणि मी भंतेन सोबत त्याची चर्चा केली त्याच्याविषयी लिहिलं पुन्हा भंतेशी चर्चा केली आणि त्यांना दाखवलं.
And in that paper, yes, this much much closer relationship between the preceptor, a private preceptor, and the person they ordain was defined.
आणि ह्या पेपर मध्ये आचार्य आणि ते ज्याला दीक्षा देतात त्या दोघांमधला जवळचा संबंध जो आहे त्याची पुनर्व्याख्या करण्यात आलेली आहे.
What Bhante expects of the private preceptor now is that they will witness, of course, effective going for refuge in the ceremony.
हे आचार्य जे आहेत ते प्रत्यक्ष दीक्षाविधीच्या वेळेस त्या व्यक्तीच्या परिणामकारक शरणागमनाला साक्ष देतील हे निश्चितच आहे.
But he expects also them to be working much more closely with the person to be ordained in the year or two before they're ordained.
परंतु ते हे पण अपेक्षा करतात की अशा प्रकारे ज्याला ते दीक्षा देणार आहेत त्या व्यक्तीबरोबर ते दोन वर्ष एक वर्ष किंवा दोन वर्ष अगोदरपासूनच दीक्षेच्या अधिक जवळून काम करायला सुरुवात करतील.
And particularly what they will be doing is helping the person to practice the five aspects of Dhamma life in all areas of their life.
आणि ते काय करतील तर ह्या व्यक्तीबरोबर त्याच्या जीवनामध्ये हे जीवनाचे पाच जे अंग आहेत आध्यात्मिक आचरणाचे ते त्याच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कसे उतरतील हे पाहण्याचा प्रयत्न करतील.
इंटिग्रेशन, पॉझिटिव्ह इमोशन, डॉमिक रिसेप्टिव्हिटी, डॉमिक डेथ, डॉमिक रिव्हर्स.
तर ह्या त्या पाच गोष्टी आहेत.
ठीक आहे,
सांगायचं हे येस समग्रता, सकारात्मक हेतु,
दमिक ग्रहणशीलता, दमिक मृत्यु, दमिक
पुनर्जन्म.
So yes, you'll be working with the person to be ordained, making sure that they're effective in every area of those five.
आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीबरोबर जवळून काम करताना तुम्ही ह्याची निश्चिती करता की ह्या अंगामध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते परिणामकारकरित्या काम करत आहेत.
नॉट जस्ट making sure that they're effective when they're speaking to you.
आणि केवळ ते तुमच्याबरोबर बोलताना ते परिणामकारकरित्या बोलतायत सांगतायत एवढंच तुम्ही बघणार नाही.
Not just when they're on the GFR retreat when they're so good.
आणि GFR शिबिरामध्ये असताना जिथे ते खरच खूप चांगले असतात तेव्हाच तुम्ही त्यांना तसं बघणार नाही.
Not just when they're in the center.
आणि जेव्हा ते केंद्रात असतात तेव्हा सुद्धा नुसतं तुम्ही त्यांना बघणार नाही.
When they're at work.
तुम्ही त्यांना त्यांच्या कामामध्ये सुद्धा बघाल.
And the most difficult practice of all when they're at home.
आणि सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठे असेल आचरणाची तर ते जेव्हा घरी असतात तेव्हा.
वी वॉन्ट टू मेक शुअर दॅट इन एव्हरी थिंग दॅट पीपल डू दे आर गोइंग फॉर रेफ्यूज.
तर ह्या गोष्टीची आपण निश्चिती करू इच्छितो की लोक त्यांच्या जीवनामध्ये जे काही करतील त्यावेळेस सुद्धा ते शरणागमन करत असतील.
अँड आय थिंक दिस मीन्स वी आर गोइंग टू हॅव टू प्रिपेअर पीपल मच मोर डीपली दॅन वी हॅव डन बिफोर.
तर याचा निश्चित अर्थ असा होतो की याच्या पूर्वी जसं लोकांना आपण तयार करत होतो त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने लोकांना आपल्याला तयार करावं लागेल.
द प्रायव्हेट सेक्टर्स जॉब विथ अदर्स ऑफ कोर्स इज टू प्रिपेअर देम सो दॅट दे आर इफेक्टिव्हली गोइंग फॉर रेफ्यूज इन दोज फाईव्ह आस्पेक्ट्स इन एव्हरी आस्पेक्ट ऑफ देअर लाईफ.
आणि मग आचार्याचं काम हेच आहे इतर लोकांसोबत मिळून ह्या लोकांना अशा तऱ्हेने तयार करणं की ह्या पाच अंगांना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये परिणामकारकरित्या ते उतरू शकते.
What they're particularly going to be needing to work with is to make sure that they are engaging in dhammic mrityu and dhammic punarjanma.
तर सगळ्यात महत्वाची कोणत्या गोष्टीवर त्यांना अधिक काम करावं लागेल तर ते लोक याच्यामध्ये सहभागी असतील ज्याला आपण धार्मिक मृत्यू म्हणतो आणि धार्मिक पुनर्जन्म म्हणतो त्याच्यामध्ये ते सहभागी असतील.
बिकॉज दॅट इज व्हॉट डिस्टिंग्विशेस यू एज अ ऑर्ड मेंबर.
आणि खरं तर हीच गोष्ट तुम्ही धम्मचारी म्हणून तुम्हाला तुमच्यामधलं वेगळं स्वरूप दाखवतात किंवा वेगळं पण दाखवतात.
देयर आर प्लेंटी ऑफ गुड पीपल इन द वर्ल्ड.
खरं तर अनेक चांगली लोक ह्या जगामध्ये आहेत.
देयर आर प्लेंटी ऑफ गुड मुस्लिम्स.
खूप चांगले मुस्लिम आहेत.
प्लेंटी ऑफ गुड क्रिश्चियन्स.
खूप चांगले ख्रिश्चन आहेत.
फॉरगिव मी इफ आय से देयर आर इवन प्लेंटी ऑफ गुड हिंदूज.
मला माफ करा हे जे म्हणताना मी की खूप चांगले हिंदू सुद्धा आहेत.
अँड देयर आर प्लेंटी ऑफ गुड पीपल विथ नो रिलीजन.
आणि असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना धर्म नाही परंतु चांगले आहेत.
बट वी कांट ऑर्डेन देम.
परंतु त्यांची आपण दीक्षा करू शकत नाही.
बट ऑफ कोर्स वी कांट ऑर्डेन देम बिकॉज दे डोंट गो फॉर रेफ्यूज टू द बुद्धा.
त्यांना यासाठी पण आपण दीक्षित करू शकत नाही कारण ते बुद्धाला शरण जात नाही.
वी कॅन ओनली ऑर्डेन people when they go for refuge to the Buddha and are committed to dhammic death and rebirth.
Karatar apan tevhas lokanchi diksha karu shakto jeva te buddhala sharan jatil ani dharmik mrityu sathi ani dharmik punarjanma sathi pratignabaddha astil.
That means they're working to get rid of self attachment.
त्याचा अर्थ असा होतो की ते स्व आसक्तीच्या वर उठण्यासाठी त्याच्यावर काम करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होते.
That's what you're effectively committing yourself to.
आणि याच गोष्टीसाठी परिणामकारकरित्या तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होत असता.
It means you're effectively lessening your clinging to self.
तुम्ही परिणामकारकरित्या तुमची स्व आसक्ती जी आहे ती कमी कमी करत असता.
And effectively connecting with what goes beyond self.
आणि जी गोष्ट स्वच्या पलीकडे जाते तिच्याशी परिणामकारकरित्या संपर्कात येतात.
So as a private preceptor you're preparing the person you're going to ordain to commit themselves in this way.
आणि आचार्य म्हणून तुम्ही काय करत असता तर या पद्धतीने त्या व्यक्तीने प्रतिज्ञाबद्ध व्हावं यासाठी त्याला मदत करत असता.
So that when you give them the precepts, well you don't give them the refuges and precepts, you witness them taking the going for refuge, you can do it fully confident that they can do it.
आणि ज्यावेळेस मग तुम्ही अशा प्रकारे त्यांनी शरणागमन करतानाची साक्षी जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही पूर्ण तुम्हाला याची पूर्ण खात्री असते की खरंच ते शरणागमन तसं करतायत हे तुम्हाला माहित असतं.
अँड दॅट मीन्स आय थिंक अ फार हायर डिग्री ऑफ कनेक्शन कम्युनिकेशन अँड नॉलेज अँड अंडरस्टँडिंग दॅन वी हॅव एक्सपेक्टेड प्रिव्हियसली.
आणि म्हणूनच याच्यामध्ये जेवढं आपण पूर्वी अपेक्षा करत होतो त्याच्यापेक्षा अधिक जास्त संपर्क अधिक चांगली समज त्या व्यक्तीची अंडरस्टँडिंग नॉलेज
कनेक्शन
कनेक्शन आणि अधिक जवळून संपर्क तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर निर्माण करावा लागेल.
यु नो आय हॅव ऑर्डेन्ड इवन सम ऑफ यू हियर.
तुमच्यापैकी काही लोकांना मी स्वतः दीक्षा दिलेली आहे.
And I didn't really know you that well beforehand.
परंतु तुमची दीक्षा देताना मी तुम्हाला खूप चांगल्या तरीने ओळखत होतो असं नाही.
And I haven't been able to keep up very close connection with some of you since.
आणि त्याच्यानंतर तुमच्या दीक्षेनंतर तुमच्या सोबत पण संपर्क मी ठेवू शकलेलो नाही.
Please forgive me.
तुम्हाला माफ करा.
And many of you could have done with more. Many of you could have done with more connection with your preceptor.
खरं तर तुमच्यापैकी अनेक लोक तुमच्या आचार्याबरोबर अधिक जास्त संपर्क स्थापित करू शकला असता, अधिक काही करू शकला असता.
Some of you have been fortunate, you've had close connection with other Kalyana Mitras.
तुमच्यापैकी काही लोक सौभाग्यशाली आहेत की इतर कल्याण मित्रांसोबत तुमचा संपर्क आहे.
But we would like to see that function more taken by the private preceptor.
तर अशा प्रकारची जी कार्यपद्धती आहे ती अधिकाधिक आचार्यांनी घ्यावी असं आम्हाला वाटतं.
With the public preceptor as long stop.
The public preceptor ja ahet te jara lamb ahet samjha.
Long stop.
Long stop is
cricket on the boundary.
Oh,
the
yeah,
back.
Boundary, yeah, that's
oh, yeah. Dear. I thought in India that would work.
Long on, long off, yes.
Yeah.
We use that, not long stop.
Well, but they're long both long stops, but one is on the on side, one is on the off side.
क्रिकेटमध्ये बाउंड्रीला जसे असतात तसे उपाध्याय बाउंड्रीला असतात.
यु नो, इन केस द बॉल गोज फॉर
द बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नये म्हणून.
इफ द प्रायव्हेट प्रीसेप्टर हू इज इन सिली मिड ऑन मिसेस द बॉल, द लॉन्ग ऑन कॅन गेट इट.
सिली मिड ऑनच्या हातच्या आचार्याचा जर बॉल सुटला चुकून तर मग उपाध्यायाने तो पकडावा म्हणून ते तिकडे मागे असतात.
एनीवे, दॅट्स द एंड ऑफ क्रिकेट एनालॉजी. Maybe more later. I don't know who the bowler is. Mara is the bowler.
Bowler Mara.
So yes, what Bante wants is that the private preceptor is much closer connection, working specifically on these areas.
तर म्हणते ना वाटतं की हे जे आचार्य आहेत ते अधिक जवळून त्याच्यासोबत काम करतील आणि विशेषतः ह्या अंगावर काम करतील.
And in the ceremony itself, the preceptor of course witnesses going for refuge and the taking of the commitment to the three jewels, to the 10 precepts.
आणि निश्चितच जेव्हा समारंभ होतो तेव्हा शरणगमन आणि जे दसशील दिले जातात त्याची ते साक्ष आचार्य जे आहेत ते तिथे साक्ष देतात.
But he does something else.
परंतु त्यावेळेस ते आणखीन एक गोष्ट करतात.
You remember in your own ceremonies you received a mantra.
तुम्हाला सगळ्यांना तुमचा व्यक्तिगत विधी आठवत असेल तिथे तुम्हाला मंत्र मिळतो.
सो व्हॉट वॉज दॅट,
मग त्याचं ते काय होतं?
काय होतं? Well, you know, you probably just thought, oh, well, that's what happens in a private ceremony or whatever.
तर कदाचित तुम्ही असा विचार कराल की हेच घडतं ह्या विधीमध्ये.
But what it is your commitment to practicing in your daily meditation spiritual death and spiritual rebirth.
खरं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या दररोजच्या साधनेमध्ये ध्यान साधनेमध्ये धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माचा वापर करा.
That's not the way we talked about it, although those elements were always spoken about, it wasn't so clearly expressed.
खरं तर याच्यापूर्वी या संदर्भात एवढा स्पष्टपणे बोललं गेलेलं नव्हतं. हे अंग त्याच्यामध्ये असायचे परंतु एवढ्या स्पष्टपणे कधी बोललं गेलं नाही.
इन दॅट सेरेमनी यू कमिट युअरसेल्फ टू अ डेली मेडिटेशन प्रॅक्टिस that is a practice of death and rebirth.
आणि खरं तर त्या समारंभामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या दररोजच्या ध्यान साधनेला प्रतिज्ञाबद्ध होत असता ज्या ध्यान साधनेमध्ये या धार्मिक मृत्यूचा आणि धार्मिक पुनर्जन्माचा समावेश आहे.
That's what that represents.
आणि ही गोष्ट याचंच प्रतीक आहे, याचं प्रतिनिधित्व करते.
So the private preceptor is witnessing somebody's commitment to a particular way of practicing death and rebirth.
तर आचार्य काय करतो तर त्या विशिष्ट व्यक्ती त्या विशिष्ट पद्धतीने धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माचं आचरण करेल या गोष्टीची साक्ष देतो.
इट डझंट हॅव टू बी थ्रू द विज्युअलायझेशन ओर इमॅजिनेशन ऑफ अ बुद्ध ऑर बोधिसत्त्व.
हे केवळ बुद्ध किंवा बोधिसत्वाच्या संदर्शाने किंवा कल्पनेनेच असलं पाहिजे असं काही नाही.
इट कुड बी अनुपानसती.
हे कदाचित अनापानसतीच्या ध्यानातून सुद्धा असू शकतं.
But it would have to be anapanasati with the dimension of death and rebirth.
परंतु मग ही अनापानसती जी आहे तिच्यामध्ये मात्र ह्या धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माचा आयाम असला पाहिजे, अंग असलं पाहिजे.
We'll obviously have to discuss more what that might mean, but for the time being, let me just say that.
याचा अर्थ नेमका काय होतो याच्याबद्दल कदाचित आपल्याला अधिक चर्चा करावी लागेल, परंतु आतापुरतं मला एवढं बोलू द्या.
But basically, the private preceptor is witnessing somebody taking on that commitment.
तर आचार्य काय करतात, तर कोणीतरी ही प्रतिज्ञाबद्धता स्वीकारत आहे याची ते साक्ष देतात.
And after ordination, for some years after ordination, the private preceptor should be in regular deep communication with the person they've ordained.
आणि त्यानंतर आचार्य त्याच्या दीक्षेनंतर, त्या व्यक्तीच्या दीक्षेनंतर पुढचे काही वर्ष तरी अधिक सखोल संपर्कात त्या व्यक्तीच्या असला पाहिजे.
Helping them to keep that practice alive.
ते जी साधना आहे, सराव आहे, तो जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.
Helping them to practice those five aspects in every area of their life.
त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये हे पाच जे अंग आहेत त्याचं आचरण करण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.
Well, you can probably immediately see we've got some way to go before we can achieve that.
आणि असं म्हटल्यानंतर लागलीच तुमच्या लक्षात येत असेल की ही गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला अधिक अंतर चालून जायचं आहे, ते दूर आहे.
We've got a limited number of private preceptors and well, frankly they're already overloaded.
आपल्याकडे अगदी मर्यादित स्वरूपाचे आचार्य आहेत आणि अगोदरच ते खूप सारे त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत.
So we need to expand the pool of private preceptors.
आणि म्हणूनच आचार्यांची ही जी संख्या आहे तिला अधिक आपल्याला वाढवावी लागणार आहे.
And we need to shift the emphasis of the ordination process so that in its final phase it focuses more on the private preceptors and the people they're going to ordain.
आणि म्हणूनच दीक्षा प्रक्रियेचं एकूण जे लक्ष आहे ते आपलं लक्ष आपल्याला थोडंसं हलवावं लागणार आहे, हटवावं लागणार आहे, आणि ते अधिक आचार्य आणि ते ज्याला दीक्षा देणार आहेत त्याच्याशी संबंधित आपल्याला अधिक करावं लागणार आहे.
So in the next year or two we would like to see the ordination team essentially becoming the private preceptors.
आणि आम्ही अशी इच्छा करतो की पुढच्या काही वर्षांमध्ये जी दीक्षा प्रक्रिया आहे ती सारूपाने का होईना एक प्रकारे आचार्य बनते.
That is of course people outside what we now call the team.
निश्चितच जे ज्याला आता आम्ही टीम म्हणतो त्याच्या बाहेरची पण लोक मग त्याच्यामध्ये सहभागी होतील.
There's still quite a bit of background work to be done and those who are not private preceptors in the existing team that well they can do that.
आणि याच्यासाठी निश्चितच अधिक पार्श्वभूमीचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि जे लोक आता टीम मध्ये आहेत जे अजून आचार्य झालेले नाहीत त्यांना सुद्धा काम करावं लागेल.
But we want more preceptors from different areas of the movement.
परंतु चळवळीच्या अनेक अंगामधून, वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपल्याला आचार्य पाहिजेत.
So we'd have a sort of general process that everybody that asked for ordination was engaged with.
ते एक सर्वसाधारण आपली प्रक्रिया असणार आहे की ज्यांनी दीक्षेसाठी विनंती केलेली आहे त्यांच्यासोबत काम करणारी लोक.
Once people entered the gravitational pull of ordination, they'd move into a new phase.
आणि जेव्हा लोक मग त्या गुरुत्वाकर्षणाच्या बिंदूला येतील जिथे दीक्षेचं आकर्षण गुरुत्वाकर्षण असेल मग तिथे ते वेगळ्या अंगामध्ये चरणामध्ये प्रवेश करतील.
Maybe the last 2 years, let's say. I mean, we need to work it all out.
का असं पण म्हणू शकता की शेवटची 2 वर्ष किंवा किती असतील आपल्याला त्याचा विचार करावा लागेल.
And that's when it will become clear who is going to ordain them and so on.
आणि मग त्यावेळेस हे अधिक स्पष्ट होईल की कोण कुणाची दीक्षा करेल आणि अशा प्रकारच्या गोष्टी.
Obviously, it needs to be a team.
आणि निश्चितच एक चमू असला पाहिजे त्यासाठी.
It can't be people just working on their own out of contact with each other.
आणि एकमेकांशी संपर्क न ठेवता एक काम करणारे लोक त्याच्यामध्ये असणार नाही.
So we want people like you to start working more closely together and with us.
आणि म्हणूनच तुमच्यासारखे लोक एकमेकांसोबत अधिकाधिक काम करायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि आमच्यासोबत काम करावे अशी अपेक्षा आहे.
Across the different centers and different lines of division in our movement.
आणि जे वेगवेगळे गटतट आपल्याला दिसतात त्याच्या त्याला भेदून एकमेकांशी आपण काम करू शकलो पाहिजे.
And we hope that in time that will become the ordination process.
आणि हळूहळू मग त्याच्यातूनच ही सगळी प्रक्रियाच एक प्रकारे दीक्षा प्रक्रिया बनेल.
This is where we're going to focus in the next period.
आणि पुढच्या कालावधीसाठी आपण ह्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत.
सो यस, आय गिव्हन यू सम आयडिया ऑफ एटलीस्ट द प्रेझेंट थिंकिंग.
तर आता जी मनामध्ये चाललेला विचारसरणी आहे त्याची काही कल्पना मी तुम्हाला दिलेली आहे.
ऑफ कोर्स द डिटेल्स वील ऑल वर्क आउट टुगेदर बिकॉज दे आर टू डू विथ हाऊ life flows.
आणि याच्यातल्या ज्या काही बारीक सारीक बाबी आहेत त्या मग आपण सगळेजण एकत्र मिळून मग हळूहळू ते आपण निर्माण करू.
But of course what we need to focus on now is all becoming ready for that phase.
तर आपण आता कशावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर हे येणारे जे चरण आहे त्याच्यासाठी स्वतःला आपण अधिकाधिक तयार करणार आहोत.
And well, that has one aspect which is simply meeting together and getting to deepen connections between us.
आणि त्याचं एक अंग म्हणजे अशा प्रकारे अधिकाधिक आपण एकत्र येणं आणि आपले जे संबंध आहे त्याला अधिक सखोल करणं.
But in order to do what needs to be done for Mitras, we've got to be doing it ourselves.
तर जी गोष्ट मित्रांसाठी करणं आपल्याला आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्यासाठी करण्या अगोदर आपल्याला सुद्धा ती गोष्ट करणं गरजेचं आहे.
And that gives a very clear sort of purpose for these meetings.
आणि ह्याच्यातूनच आपल्या ह्या बैठकीचा एक उद्देश आपल्याला प्राप्त होतो, उद्देश मिळतो.
We're coming together to help each other to go for refuge effectively in these five areas.
आपण ह्या पाच अंगामध्ये आपण एकमेकांना अधिक परिणामकारक शरणागमन करण्यासाठी मदत करणार आहोत.
So that our effective going for refuge is getting nearer and nearer to real going for refuge.
जेणेकरून आपलं परिणामकारक शरणागमन जे आहे ते अधिकाधिक सत्य शरणागमनाच्या जवळ येत जाईल.
You could say this is a stream entry process.
तुम्ही याला असं पण म्हणू शकता की ही श्रोतापन्न बनण्याची प्रक्रिया आहे.
There won't be any cases at the point when you enter the stream.
आणि जेव्हा तुम्ही श्रोतामध्ये दाखल व्हाल तेव्हा तिथे काही केसा गळ्यात तुमच्या पडणार नाही.
We won't bother about that. We won't even think has anybody entered or not. We won't bother about it.
आणि आपण याची सुद्धा चिंता करणार नाही की कोणी स्त्रोतामध्ये दाखल झाला की नाही याची सुद्धा आपण चिंता करणार नाही.
In fact, if anybody thinks I've entered the stream, we know they haven't.
आणि जर समजा चुकून कोणी असं म्हटलं की त्याला वाटतं की मी आता श्रोतामध्ये दाखल झालोय तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला माहित असेल की हा काही श्रोतात दाखल झालेला नाही म्हणून.
Anybody who's entered the stream and knows it is far too sensible to tell anybody.
आणि खरं तर एखादा खरं श्रोतामध्ये असा प्रकारे दाखल झाला श्रोतापन्न झाला तर तो एवढा संवेदनशील असेल की तो इतरांना सांगणार नाही.
You know what I mean? It's just another status game that people start to play. You got it in our order even in the West.
खरं तर अशा प्रकारची पुन्हा एक पदप्रतिष्ठेची गोष्ट लोक खेळू शकतात, तो खेळ सुरू करू शकतात. काही अंशी पश्चिममध्ये पण ही गोष्ट असली आपल्याला पाहायला मिळते.
I'm more selfless than you.
मी तुमच्यापेक्षा जास्त निस्वार्थ आहे.
I don't even want that translated. Don't translate. So, yes, joking apart, yeah, we want a stream entry process.
तर त्याच्यातला विनोद बाजूला ठेवूया. तर एक प्रकारे आपल्याला श्रोतापन्नाची ही प्रक्रिया पाहिजे.
By going for refuge effectively in all those five areas, we're becoming more and more selfless.
आणि अशा प्रकारे ह्या पाच अंगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण परिणामकारक शरणागमन करू लागलो तर आपण अधिकाधिक निस्वार्थ बनत जाऊ.
That should be the character of our interaction.
खरं तर आपल्या एकमेकांशी संबंधाचं हेच लक्षण असलं पाहिजे.
And especially we need to be of course regularly reflecting on and practicing death and rebirth.
खरं तर आपण नित्य नियमान आणि चिंतन आणि आचरण केलं पाहिजे धार्मिक मृत्यूचं आणि धार्मिक पुनर्जन्माचं.
I see the Padmasambhava or Gampapa is one of the great Tibetan teachers has a very important saying.
आता मला आठवत नाही की नेमकं हे पद्मसंभवानी सांगितलं की गोंबाप्पानी सांगितलं, परंतु तिबेटी एक शिक्षक आहेत ज्यांनी फार महत्वाची बाब सांगितलेली आहे.
He says if you do not reflect on death early in the morning, by midday your mind will be full of desires.
आणि असं म्हणतात की जर सकाळी उठल्या तुम्ही मृत्यूवर जर चिंतन केलं नाही तर दुपारपर्यंत तुमचं मन जे आहे ते कामाने भरून जाईल, कामवासनेने भरून जाईल, तृष्णेने भरून जाईल.
It's true, brothers, isn't it?
बंधूंनो ही अगदी सत्य गोष्ट आहे.
Here is the proof.
आणि इथेच ते त्याचे दाखला.
So daily in our meditation we need to be visiting atomic death.
आणि आपल्या दररोजच्या ध्यान साधनेमध्ये आपण निश्चितच धार्मिक मृत्यूला भेटलं पाहिजे.
But it's not dharmic death and it's also dharmic rebirth.
अनुस्तुत तिथे धार्मिक मृत्यू नाही तर धार्मिक पुनर्जन्म सुद्धा आहे.
If it's death without the rebirth, it's just depression.
आणि अशा प्रकारच्या पुनर्जन्माशिवाय जर मृत्यू झाला तर तो केवळ एक प्रकारचा निराशेत घेऊन जाणार असेल.
इट्स जस्ट उच्छेदवाद.
ज्याला आपण उच्छेदवाद म्हणतो त्याच्यात घेऊन जाणार.
सो वी नीड टू बी रिफ्लेक्टिंग ऑन बोथ सॉर्ट ऑफ सिमल्टेनियसली अँड सेपरेटली.
आणि निश्चितच त्यात एकाच वेळेस आपण ह्या दोन्ही गोष्टीवर चिंतन केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पण त्याच्यावर आपण चिंतन केलं
पाहिजे. दॅट गिव्स यू अ डेप्थ दॅट देन अफेक्ट्स द होल डे.
आणि त्याच्यातून एक प्रकारे अशी सखोलता तुम्हाला येईल की ज्याच्याने तुमचं संपूर्ण जीवनावर संपूर्ण दिवसावर त्याचा परिणाम होईल.
यू हॅव टू वर्क टू मेक इट अफेक्ट युअर होल डे बट इट्स इझियर टू डू इट इफ यू बीन रिफ्लेक्टिंग.
जर याच्यावर चिंतन करत असाल तर निश्चितच ह्या गोष्टीतून तुमच्या दिवसामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी ते सोपं जाईल. काम तुम्हाला करावं लागेल पण ते सोपं जाईल.
सो अ लिटल बिट ऑफ होमवर्क इमिजिएटली.
तर याची इथे काही गृहपाठ आहे.
ऑफकोर्स please start thinking about all these five aspects.
Ya paachi angan baddal vichar karayla suruvat kara.
And just be quite clear from the start, we are all failing.
Ani ya goshtichi agdi aplyala spashtata asu dya ki ek suruvat kartanach apan pratyek jan hyachat apyashi asnar aho.
And we are all succeeding.
Ani nishchitat apan hyachat kahi yashashvi pan zalelo aho.
None of us are so good that we aren't a little bit bad.
तर आपल्यापैकी कुणीही असा एवढा चांगला नाही की आपल्यामध्ये थोडं सुद्धा वाईट नसेल.
आणि
आपल्यापैकी कुणीच एवढं वाईट नाही की आपल्यामध्ये थोडं सुद्धा चांगलं नसणार.
सो वी कॅन जस्ट बी क्वाइट ऑनेस्ट विथ ईच अदर.
आणि म्हणून आपण एकमेकांशी अगदी प्रामाणिक असू शकतो.
देयर इज नथिंग टू हाइड, नथिंग टू प्रिटेंड, वी आर ऑल द सेम.
आपल्याला कुठलीही गोष्ट लपवण्याची किंवा ढोंग करण्याची आवश्यकता नाही.
अँड इफ वी जस्ट ओपन अँड ऑनेस्ट अबाउट इट, इट विल बी मच इझियर.
आणि जेवढे अधिक आपण खुले असू, जेवढे अधिक आपण प्रामाणिक असू, तेवढं आपल्याला सोपं जाईल.
बट पर्टिक्युलरली like you to look at your meditation.
विशेषतः तुमच्या ध्यानाकडे तुम्ही बघावं असं मला वाटतं.
Maybe even reflecting back to your ordination and just seeing have you kept death and rebirth alive since then.
आणि कदाचित तुम्ही तुमच्या दीक्षेपर्यंत मागे जाऊन चिंतन करू शकता की तेव्हापासून तुमच्या ध्यान साधनेमध्ये तुम्ही धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्म टिकवून ठेवू शकला आहात का.
And just remembering or just reflecting what can I do to make it go deeper.
आणि मग त्यावेळेस तुम्ही आणखी विचार करू शकता, चिंतन करू शकता की याला अधिक सखोल घेऊन जाण्यासाठी मी काय करू शकतो.
सो इफ वी कॅन स्टार्ट बाय रिफ्लेक्टिंग ऑन दॅट, दॅट वुड बी व्हेरी युजफुल.
आणि अशा प्रकारे चिंतन करायला जर सुरुवात केली तर निश्चितच फार फायदा होईल.
सो आय सेड क्वाइट अ लॉट.
मी खूप काही बोललेलो आहे.
आय रिमाइंडेड यू ऑफ दिस डेलिकेट ट्रान्झिशन दॅट वी आर इन.
तर हे अतिशय नाजूक असं जे काही परिवर्तन होत आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी बोललो.
विथ पांटे ऑन हिज वे.
भंते त्यांच्या मार्गावर आहेत.
I've also expressed quite a bit of confidence in that process. I'm not worried.
मी ही सुद्धा गोष्ट बोललो की ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये माझा कसा विश्वास आहे, मला चिंता वाटत नाही, ही गोष्ट सुद्धा मी बोललो.
बिकॉज ऑफ पांटे स्किल आय नॉट वॉरीड.
भंतेंच्या स्वतःच्या कौशल्यामुळेच मला चिंता वाटत नाही.
अँड आय टॉक्ड अबाउट व्हॉट वी व्हॉट पांटे वॉन्ट्स ऑफ प्रायव्हेट प्रिसेप्टर्स अँड पीपल बीइंग ऑर्डेन्ड.
आणि मी त्याचबरोबर हे पण म्हणालो की आचार्यांच्याकडून भक्तांना काय अपेक्षा आहे आणि ज्या लोकांची दीक्षा होणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ही बाब सुद्धा मी सांगितली.
अँड आय हॅव एक्सप्लेन्ड व्हॉट वी एज पब्लिक प्रिसेप्टर्स एट द मोमेंट आर थिंकिंग अबाउट मूव्हिंग द ऑर्डिनेशन प्रोसेस ऑनटू अ न्यू लेव्हल.
आणि आम्ही उपाध्याय म्हणून कशा प्रकारे ह्या संपूर्ण दीक्षा प्रक्रियेला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ इच्छितो त्या विचाराबद्दल सुद्धा मी विश्लेषण केलं.
अँड इफेक्टिव्हली आय एम इनव्हाइटिंग यू टू जॉईन अस इन दॅट.
आणि परिणामकारकरित्या आम्ही तुम्हाला सर्वांना निमंत्रित करत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग द्यावा.
अँड वी आर पर्टिक्युलरली होपिंग दॅट यू विल बी एबल टू टेक ऑन मोर अँड मोर ऑफ दिस सॉर्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि मला स्वतःला अशी आशा आहे की अशा प्रकारची जबाबदारी तुम्ही अधिकाधिक घेऊ शकाल.
अँड वी आर ट्राइंग थ्रू दीज मीटिंग्स टू ब्रिंग अबाउट अ वर्किंग dharmic connection.
आणि अशा प्रकारच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून आपण अधिकाधिक जे धार्मिक आपला जो संपर्क आहे त्याच्यावर अधिक काम करू.
सो वी कॅन बी अ रिअल कम्युनिटी.
जेणेकरून आपण एक सत्य संघ निर्माण होऊ, खरा संघ निर्माण होऊ.
जस्ट एज द प्रायव्हेट प्रिसेप्टर्स अँड पब्लिक प्रिसेप्टर्स इन इंग्लंड आर.
जसे सध्या उपाध्याय आणि आचार्य इंग्लंडमध्ये आहेत बिलकुल त्यांच्यासारखंच.
आय डोंट थिंक इट्स अ बिग थिंग फॉर अस टू डू हियर.
आणि मला असं वाटतं की ही गोष्ट करण्यासाठी खूप काही मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही.
अँड येस आय स्ट्रेस दिस नीड फॉर ईच ऑफ अस टू लुक ॲट आवर ओन प्रॅक्टिस इन द वेज दॅट आय टॉक्ड ऑफ.
आणि या गोष्टीवर पण मी जोर दिलेला आहे की ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण स्वतःचं जे आपल्या स्वतःचं जे आचरण आहे त्याच्याकडे आपण पाहू.
सो आय जस्ट लीव यू नाउ टू हॅव अ कप ऑफ टी इफ देयर इज वन.
चहा घेऊया, चहा असेल तर.
a very necessary part of the program. And then to meet together in groups and discuss how what I've said strikes you.
तर तुमच्या गटामध्ये मग तुम्ही जा आणि त्यावेळेस मग तिथे चर्चा करा की जे काही मी बोललेलो आहे ते कसं तुम्हाला वाटलं, त्याचा काय परिणाम झाला तुम्हाला.
And then in the afternoon Chandrashil will provoke you further.
आणि दुपारी चंद्रशील जे आहेत ते याच्यामध्ये अधिक तुम्हाला जागरूक करतील, जाग करतील.
To think more deeply.
त्यामुळे अधिक सखोलतेने चिंतन करा.
Either that or you have to make him think more deeply.
No translation.
Okay. Thank you very much. No more today. No. No speaking, no clapping. It's not that sort of occasion. No garlands, no flowers.